चीनी मंडी .com पॉडकास्ट।
वीजी डेली शुगर मार्केट अपडेट, शनिवार 20 जुलै 2019। डोमेस्टिक मार्केट, आज देशातील मार्केट मध्यम गतीचे राहिले। महाराष्ट्रातील कारखान्यांचे भाव 3100 ते 3140 रुपये प्रति क्विंटलने ओपन झाले, तर रिसेलचे भाव 3040 ते 3080 रुपये होते। उत्तर प्रदेशमध्ये विक्री 3180 ते 3310 रुपयात होत आहे। रिसेलचे भाव 3210 ते 3335 रुपये आहेत। गुजरातमध्ये S30चा व्यापार 3120 ते 3170 रुपये होता, तर तामिळनाडूमध्ये साखरेची विक्री GST सोडून 3175 ते 3200 रुपयेमध्ये झाली।